ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. ಕೌಸ್ತುಭ್ ಪಟೈತ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಾತ್ಮ್ಯಾ ದೇತ ಆಹೆ. ಠಳಕ್ ಬಾತ್ಮ್ಯಾ. ಮುಂಬೈತ್ ಇಂಡಿಯಾ ಮೇರಿಟೈಮ್ ವೀಕ್ ಪರಿಷದೆಚಂ ಕೇಂದ್ರೀಯ ಗೃಹಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಹಾ ಯಾಂಚ್ಯಾ ಹಸ್ತೆ ಉದ್ಘಾಟನ್. ಭಾರತಾಚಿ ಸಂರಕ್ಷಣ ನಿರ್ಯಾತ್ 23,500 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯ ವಿಕ್ರಮಿ ಸ್ತರವರ ಪೋಹೋಚಲ್ಯಾಚಿ ಸಂರಕ್ಷಣ ಮಂತ್ರ್ಯಾಂಚಿ ಮಾಹಿತಿ. ಅಂತರರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸೌರ ಆಘಾಡಿ ಸಭೆಯ 8ವ್ಯಾ ಅಧಿವೇಶನಾಲಾ ಆಜಪಾಸೂನ್ ನವೀ ದಿಲ್ಲಿತ್ ಸುರುವಾತ್. ಆಣಿ ಐಸಿಸಿ ಮಹಿಳಾ ಕ್ರಿಕೆಟ್ ವಿಶ್ವಚಷಕ ಸ್ಪರ್ಧೆತ್ ಭಾರತ ಬಾಂಗ್ಲಾದೇಶ ದರಮ್ಯಾನ್ಚಾ ಸಾಮ್ನಾ ಪಾವಸಾಮುಳೆ ಅನಿರ್ಣಿತ. ಗೆಲ್ಯಾ ದಶಕಭರಾತ್ ಸರ್ಕಾರನ ಮೇರಿಟೈಮ್ ಅರ್ಥವ್ಯವಸ್ಥೆತ್ ಕೇಲೆಲ್ಯಾ ಧೋರಣಾತ್ಮಕ ಸುಧಾರಣಾಂಮುಳೆ ಆಜ ಭಾರತ ಜಗಾತ್ ಮೇರಿಟೈಮ್ ಕ್ಷೇತ್ರಾತ್ಲಾ ಸಶಕ್ತ ದೇಶ ಮ್ಹಣೂನ್ ಉಭಾ ಅಸಲ್ಯಾಚ ಪ್ರತಿಪಾದನ್ ಕೇಂದ್ರೀಯ ಗೃಹಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಹಾ ಯಾಂನಿ ಕೇಲಾ ಆಹೆ. ಶಹಾ ಯಾಂಚ್ಯಾ ಹಸ್ತೆ ಆಜ ಮುಂಬೈತ್ ಇಂಡಿಯಾ ಮೇರಿಟೈಮ್ ವೀಕ್ ಯಾ ಪರಿಷದೆಚಂ ಉದ್ಘಾಟನ್ ಝಾಲಂ ತೆವ್ಹಾ ತೆ ಬೋಲತ್ ಹೋತೆ. ಗೇಟ್ವೇ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಸಾರ್ಖ್ಯಾ ಐತಿಹಾಸಿಕ ವಾಸ್ತು ಲಾಭಲೆಲ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಹೋಣಾರ್ಯಾ ಮೇರಿಟೈಮ್ ವೀಕ್ ಯಾ ಪರಿಷದೆತ್ ಗೇಟ್ವೇ ಆಫ್ ವರ್ಲ್ಡ್ ದೃಷ್ಟಿಕೋನಾವಿಷಯೀ ವಿಚಾರಮಂಥನ್ ಹೋಣಾರ್ ಅಸಲ್ಯಾಚ ತ್ಯಾಂನಿ ಸಾಂಗಿತ್ಲ.
भारत की मैरीटाइम स्ट्रेंथ और स्ट्रेटेजिक लोकेशन इस बात से पता चलता है कि हमारी कोस्ट लाइन 11,000 किलोमीटर से लंबी है. 13 कोस्टल राज्य और यूटी और जीडीपी में लगभग 60% योगदान हमारे मैरीटाइम बिजनेस का है. 23.7 लाख स्क्वायर किलोमीटर का स्पेशल इकोनॉमिक जोन दुनिया भर के इन्वेस्टर और मैन्युफैक्चरर को आकर्षित करता है और 800 मिलियन की आबादी लगभग आधी आबादी मेरीटाइम स्टेट में बसती है.
इंडिया मेरीटाइम वीक हा जगातल्या सर्वात प्रमुख सागरी मेळाव्यांपैकी एक झाला असून यात 85 देशांनी सहभाग घेतल्याचं केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यावेळी म्हणाले. या परिषदेची यंदाची संकल्पना एकत्रित महासागर एक सागरी दृष्टिकोन अशी असल्याचं त्यांनी सांगितलं. तर महाराष्ट्रातलं वाढवण हे बंदर जगातल्या सर्वोत्तम 10 बंदरांपैकी एक असेल, त्यामुळे भारताची सागरी शक्ती आणखी मजबूत होईल असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबईत माझगाव गोदीत खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठीच्या 2 नौकांचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते झालं. या नौकांची चावी आणि नोंदणी प्रमाणपत्र यावेळी लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह शहा यांनी या नौकांची पाहणी केली. या नौकांमुळे मासेमारांना खोल समुद्रात जाऊन टुनासारखे मासे पकडणं शक्य होणार आहे. या सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते. भारताची संरक्षण निर्यात आता 23,500 कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. नवी दिल्ली इथं झालेल्या SIDM वार्षिक परिषदेला ते आज संबोधित करत होते. गेल्या दशकात देशांतर्गत संरक्षण उत्पादन 1,50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढलं आहे. नाविन्य, संरचना आणि उत्पादन अशा तिन्ही बाबींवर भर दिल्यानं ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलं. स्वदेश निर्मित शस्त्रास्त्रांमुळे भारताची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढल्याचं सिंह यांनी यावेळी सांगितलं. मलेशियातील क्वालालंपूर इथं 20व्या पूर्व आशिया शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन यांची भेट घेतली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचं द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याबाबतच्या लक्सन यांच्या वचनबद्धतेचं जयशंकर यांनी कौतुक केलं. तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीनं लक्सन यांना शुभेच्छा दिल्या. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्क रुबिओ यांचीही भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या शिखर परिषदेत इंडो पॅसिफिक क्षेत्रातील शांतता, स्थिरता आणि समृद्धीसमोरील आव्हानांवर तसंच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर विचारविनिमय करण्यात येणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आज बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्सला भेट देणार आहेत. ते 2 दिवसांच्या बेल्जियम दौऱ्यावर असून यावेळी ते युरोपियन महासंघाच्या व्यापारविषयक प्राधिकरणाचे उपाध्यक्ष मारोस सेफकोविक यांची भेट घेणार आहेत. युरोपियन महासंघाबरोबर भारताची मुक्त व्यापार करारासंदर्भातली चर्चा अंतिम टप्प्यात आलेली असताना होत असलेला गोयल यांचा हा दौरा महत्वपूर्ण समजला जात आहे. भारत आणि युरोपियन महासंघ लवकरात लवकर काही ठोस, संतुलित आणि दोन्ही पक्षांच्या हिताच्या निर्णयावर येण्याच्या तयारीत आहेत. या दृष्टीनं या महिन्याच्या सुरुवातीला चर्चेची 14वी फेरीही पार पडली असून उद्योग मंत्र्यांच्या बेल्जियम दौऱ्यानं त्यात गती येण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आसियान देशाच्या नेत्यांनी भारत आणि आसियान देशांबरोबरच्या परस्पर संबंधावर चर्चा केली. प्रधानमंत्र्यांनी आसियान देशांनी स्वीकारलेल्या व्हिजन 2045 बाबत त्यांची प्रशंसा केली. भारत आसियान आर्थिक सहकार्यानं भारतीय लोकांचा फायदा होणार असून आसियान बरोबरचे संबंध अधिक दृढ होतील असं मोदी म्हणाले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त येत्या 31 तारखेला देशभरात रन फॉर युनिटी या दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. या दौडमध्ये सहभागी होऊन वल्लभभाई पटेलांच्या विचारांचा सन्मान करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सभेचं 8वं अधिवेशन आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सुरू होत आहे. या 4 दिवसीय कार्यक्रमात 124 देश सहभागी होत असून जगभरातील 40 हून अधिक मंत्री उपस्थित राहणार आहेत. जागतिक समुदायानं उज्ज्वल आणि शाश्वत भविष्यासाठी सौर ऊर्जा स्वीकारण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाची भूमिका बजावेल. भारत हा जगातील 3रा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश आहे, तसंच अक्षय ऊर्जा वाढीसाठी जगातली 2री सर्वात मोठी बाजारपेठ आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेअंतर्गत देशातील 20 लाखांहून अधिक कुटुंबांनी सौर ऊर्जेचा लाभ घेतला आहे. विकसित भारताचा मार्ग देशातल्या शहरातून आणि औद्योगिक केंद्रातून नाही तर खेड्यांमधून जातो असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांना नवउद्योजक बनवून प्रत्येक जिल्ह्यात प्रक्रिया केंद्र सुरू करून भारतानं केलेली प्रगती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवली तरच विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं असं अर्थमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज सेशल्सचे निवडून आलेल्या उपाध्यक्ष सेबेस्टिन पिल्लई यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशांमधील परस्पर संबंध, त्याचप्रमाणे सामायिक संस्कृती, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि दोन्ही देशांमधील नागरिकांमधल्या परस्पर संबंधावर चर्चा झाल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी उपाध्यक्षांना त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जम्मू काश्मीरची राजधानी जम्मू आणि श्रीनगरमध्ये आळीपाळीनं हलवण्याची पद्धत पुन्हा एकदा सुरू करण्यात येत असून राजधानी जम्मूला हलवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. जम्मूमधल्या रस्त्यांची दुरुस्ती रंगरंगोटी करण्यात येत आहे. राजभवन, मंत्रालय आदी ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी पुढील सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश गवई येत्या 23 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे सरन्यायाधीश पदाची सूत्र स्वीकारतील. या शिफारशीनंतर केंद्र सरकार त्यांच्या नावाची अधिसूचना जारी करेल. त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत 24 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. न्यायमूर्ती सूर्यकांत यांना 14 महिन्यांचा कालावधी मिळणार असून ते 9 फेब्रुवारी 2027 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. छठ पर्वाच्या 3रा दिवशी आज बिहारमध्ये लाखो भाविकांनी सूर्याला अर्घ्य दिलं. छठ पर्वासाठी बिहारमध्ये गंगा, गडक, कोसी, महानंदा, बागमतीसह राज्यातल्या अनेक नद्यांवर विशेष छठ घाट सजवण्यात आले आहेत. या निमित्तानं गंगेच्या 76 घाटांवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी देशवासियांना छठ पूजेच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत. नागपूरमध्ये उद्या राज्यभरातील शेतकरी संघटना महाएल्गार आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन तसंच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या हक्कांसाठी हे आंदोलन केलं जाणार असल्याचं प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सांगितलं. ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंदिया, राजू शेट्टी, अजित नवले, राजन क्षीरसागर, महादेव जानकर, वामनराव चटप यांच्यासह अनेक नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत काल नवी मुंबईतील भारत बांगलादेश दरम्यानचा सामना पावसामुळे अखेर अनिर्णित राहिला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशनं मर्यादित 27 षटकांमध्ये 9 बाद 119 धावा केल्या. भारतीय महिलांनी नाबाद 57 धावांपर्यंत मजल मारली, मात्र पाऊस थांबण्याची चिन्ह नव्हती, त्यामुळे सामना अनिर्णित ठेवावा लागला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत इंडिया मेरीटाईम लीग परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. भारताची संरक्षण निर्यात 23,500 कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याची संरक्षण मंत्र्यांची माहिती. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सभेच्या 8व्या अधिवेशनाला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात आणि आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत बांगलादेश दरम्यानचा सामना पावसामुळे अनिर्णित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.